अरे मित्रा काय रे इकडे तुला मी काय सांगतो. अरे काल रातच्याला मला लय वाईट सपन पडलं.
वाईट सपन पडलं?
वय
कुठलं रे?
अरे सुंदर सुंदर मुली माझ्या भोवती घोळका करून बसल्या होत्या.
अरे वा सुंदर सुंदर मुली तुझ्या भोवती. अरे हे तर चांगलं सपन होत, मग वाईट कसं बोलतोस?
अरे बाबा त्यावेळी मी बी मुलगीच होतो ना.
मला सांग त्या सुंदर सुंदर मुलींनी कापड कुठली घातली होती र?
कापड आजकालचा पंजाबी ड्रेस नाही.
मग
एकदम जकात रेशमाची साडी घालून म्हणत होत्या.
नगाला हो माझ्या साडीला हात नगाला.